नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
बबलू, हे बबलू. अगं सुनबाई, बबलू कुठे गेला आहे? तो दिसत नाही.
असं म्हणत तिच्या रूममध्ये निघून जाते.
आत्याबाई पाहते हा. बबलू, ए बबलू. अरे बबलू. अगं बबली, बबलू दिसला का गं तुला?
अगं आई, बबलू तर मला दिसलाच नाही. मी तर सकाळपासून घरकामात आहे.
अरे छे, कुठे गेला असेल? शाळेत जायची वेळ झाली आहे. बबलूने काही खाल्लंही नाही सकाळपासून, दूधही पिलं नाही.
आई आई, मलाही शाळेत जायला शिकायला खूप आवडतं. मी 7वी मध्ये चांगले गुण सुद्धा घेतले आहेत. मला 8वीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा आहे. माझा प्रवेश घाल ना शाळेत.
बरोबर आहे तुझं, माझी पण इच्छा आहे. तू पुढे शिकाव, परंतु आपल्याला पहिल्यांदा आत्याबाईला विचारावं लागेल.
चल मग आपण जाऊन आजीला विचारूता.
हो चल.
बबली आणि आई बबलीच्या आजीकडे जातात.
आत्याबाई, आपल्या बबलीला 8वी वर्गात प्रवेश मिळवून द्यावा म्हणते मी. ही शिकेल आणि काहीतरी बने.
गप्प बस. ए बबली, लय शहाणी निघालीस ग शाळेत जायला. घरचे काम कोणी करणार? शाळा फक्त मुलांसाठीच गरजेची आहे. तू शिकलीस ना 7वी पर्यंत, तुला लिहायला वाचायला येतं बस ना. कशाला पुढे शिकायचं आहे? आणि आपल्या गावात 7वी पर्यंत शाळा आहे, आणि गावाच्या बाहेर मी तुला शाळेत पाठवणार नाही. आणि तू शाळेत जाऊन काय करणार? मुलीच चांगले शिकून घरातली सगळी जबाबदारी सांभाळतात. मुली शिकून का करेक्टर होणार आहेत का? चल जा, जाऊन भांडे घास.
बबली तिथून निघून जाते आणि घराच्या बाहेर जाऊन रडत बसते. तिथून सरपंच ताई जात राहतात. बबलीचा रडलेला आवाज ऐकून बबलीच्या घरी येतात.
अरे रे रे, आपली बबली काय रडते? काय झालं आहे बाळा? काय रडतेस बबली?
बघा की ताई, माझी आजी मला 8वीच्या शाळेत प्रवेश घेऊ देत नाही. म्हणते मला लिहायला वाचायला येतं बस झालं, पुढे शिकून काय करायचं आहे.
अहो सरपंच ताई, तुम्ही नमस्कार या.
नमस्कार नमस्कार. बबली काय म्हणते? काय पाठवत नाही ला शाळेत?
सरपंच ताई, मी पण म्हणते आपल्या बबलीला शाळेत धाडावं, पण या घरात माझं कोण ऐकणार? आता तुम्हीच सांगा की आत्याबाईला.
हो हो, कशाला पाहिजे हिला शाळा? शिक्षण हिच्या काय कामाचं आहे? पुढे जाऊन फक्त चूल आणि घरातली कामच करायचं आहे.
अहो हे सगळं खूप चुकीचं आहे. असं कसं चालेल? बबली शिकलीच पाहिजे. तुम्हाला असे वाटले नाही मुलीने शिकले पाहिजे, पुढे जायला पाहिजे? आज मी शिकले म्हणून सरपंच झाले असा विचार करू नका. बबलीचा प्रवेश स्वतः मी 8वीच्या वर्गात घेऊन देणार.
आपल्या गावात शाळा नाही आणि दुसऱ्या गावात मी बबलीला शाळेत पाठवणार नाही. बाहेरच्या गावात शाळेत जायला तिची गावात यायची जायची सोय नाही.
आपल्या गावातून गाडी जाते बाहेरच्या गावात. गावातील सर्व मुले मुली त्याच गाडीतून दुसऱ्या गावात जातात. बबली सुद्धा त्यांच्या सोबत जाईल.
शिकवा शिकवा मुलीला शाळा शिकवा आणि मुलीला बाहेर पाठवा. उद्या जर काही उलट सुलट घडलं तर कोणाला तोंड दाखवायची जागा राहणार नाही.
अहो आजी, कुठली गोष्ट तुम्ही कुठे घेऊन जात आहात? आपल्या बबलीला आता 12वी पर्यंत शिकवूयात, पुढच्या शिक्षणाचा पुढे विचार करूयात.
ताई तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी माझ्या बबलीला माझ्यासारखे अनाडी राहू देणार नाही. मी माझ्या मुलीला 12वी पर्यंत शाळा शिकवणारच आणि त्यानंतर लग्नाचा विचार.
शिकवा शिकवा शाळा शिकवा, काय करायचं आहे ते करा.
सरपंच ताई, तुम्ही काहीतरी करा. माझ्या मुलीचा शाळेत प्रवेश करून द्या. मला तर यामधलं काही येत नाही.
ठीक आहे बबली, चल माझ्या बरोबर शेजारच्या गावी. आपण तुझ्या शाळेत प्रवेश घेऊया.
जा बबली सरपंच ताई सोबत.
ठीक आहे आई.
सरपंच ताई बबलीला सोबत घेऊन जातात आणि तिचा शाळेत प्रवेश घेऊन देतात व नंतर बबलीच्या घरी येतात.
आई, माझा प्रवेश झाला शाळेत. आता मी सुद्धा शाळेत जाणार आणि खूप खूप शिकणार. मला मोठे होऊन शिक्षिका व्हायचे आहे.
हो बाळा, खूप शिक आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. धन्यवाद सरपंच ताई.
हे तर माझे कर्तव्य आहे. आणि गावातून जी गाडी जाते बाजूच्या गावात शाळेतील मुलांना घेऊन, मी त्या गाडीच्या वाहन चालकाला बोलले आहे. उद्यापासून गाडी बबलीला सुद्धा घेऊन जायला येईल.
धन्यवाद ताई.
शिकवा शिकवा शाळा शिकवा.
बबली, आता उद्यापासून दररोज शाळेत जा. मी निघते आता, आणि कधीही तुला माझी गरज असेल तर मला सांग, मी नक्की तुझी मदत करेन.
हो ताई.
बबली शाळेत जायला लागते आणि शिकू लागते. शिकताना तिला खूप प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, पण तिथं न थांबता विश्वासू व्यक्तींची मदत घेऊन अडचणीचा सामना करून बबली शिकते आणि शिक्षिका बनते. आता 10 वर्षानंतर
बबली तू शिक्षिका झालीस, घराचे नाव मोठे केलीस. मला बबलू कडून अपेक्षा होती तो शिकेल काहीतरी बनेल, पण तो 3 वेळेस 12वी मध्ये नापास झाला. पण मी तुला किती काही काही म्हणत होते तू शिकू नये म्हणून, मला माफ कर बबली.
तू कशाला माफी मागते साजी, जे झालं ते झालं. जसं मी शिकले तसं गावातल्या सर्व मुलींना शिकवणार आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करणार, त्यांना स्वावलंबी बनवणार.
बरोबर म्हणतात, मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकवा समाज घडवा.
मुलगा मुलगी एक समान, दोघांना शिकवा छान छान. मुलगा मुलगी एक समान, दोघांना शिकवा छान छान. मुलगा मुलगी एक समान, दोघांना शिकवा छान छान.